चीनीमंडी.com पॉडकास्ट।
ऊस दरासाठी होणार शेतकरी संघटनांचा संघर्ष। कायद्यानुसार एफआरपीची मागणी करताना त्यापेक्षाही अधिक रक्कम मिळावी यासाठी रेटा वाढवण्यास त्यांनी सुरुवात केली आहे, तर साखर कारखानदारांनी पैशांची उपलब्धता कशी करायची याचं नियोजन सुरू केलं आहे। साखर कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केला असून सध्या तरी वाहनं रोखणं वा गाळप थांबवणं असे प्रकार दिसत नाहीत। मात्र गाळप हंगाम संपल्यानंतर नियमानुसार 15 दिवसानंतर एफआरपीची रक्कम मिळाली नाही तर या सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर येणं अटळ बनलं आहे। त्यामुळे डिसेंबरच्या ऐन थंडीच्या कडाक्यात ऊस दर आंदोलनाचा भडका उडण्याची चिन्ह आहेत। कोल्हापूर सांगली भागात काही प्रमाणात हिंसक आंदोलनं झाली आहेत। स्वाभिमानी शेतकरी संघटना शिवसेना यांनी एफआरपी अधिक प्रतिटन 200 रुपये असा दर मागितला आहे। रघुनाथदादा पाटील यांच्या शेतकरी संघटनेनं प्रतिटन 4000 मागणी केली आहे, तर इतर काही शेतकरी संघटनांनी यलगार परिषद घेऊन एफआरपी बरोबरच गत हंगामातील प्रतिटन 200 रुपये आधी भागवावेत अशी मागणी केली आहे। मागण्यांचे झेंडे घेऊन या शेतकरी संघटना आंदोलनात उतरल्या आहेत। कोण अधिक दर मिळवून देणार यावरून शेतकरी संघटनांमध्ये स्पर्धा रंगली आहे। शेतकरी संघटनांचे प्रमुख नेते राजू शेट्टी हे सध्या द्विधा मनस्थितीत दिसत आहेत। राज्यात सत्ता बदल झाल्यानंतर शेट्टी यांना मंत्रीपद मिळणार अशी चर्चा सुरू झाल्यानं त्यांची नजर मुंबईतील घडामोडींकडे लागली आहे। त्यामुळे गेल्या आठवड्यात तापलेलं स्वाभिमानीचं आंदोलन आता बऱ्याच प्रमाणात थंड झालं आहे। महापूर, परतीचा पाऊस यामुळे ऊसाची उपलब्धता 40% घटली आहे। अपेक्षेइतकं गाळप होणार नसलं तरी त्यासाठीचा प्रशासकीय आणि अन्य खर्च करणं साखर कारखान्यांना अपरिहार्य आहे। साखर पोत्यांचं मूल्यांकन होऊन हाती उरणारी रक्कम ही एफआरपी अदा करण्याच्या दृष्टीनं तोकडी असणार आहे। प्रतिटन 300 ते 400 रुपये इतकी रक्कम कमी असणार असल्यानं एफआरपी इतक्या निधीची उपलब्धता कशी करायची याचा पेच साखर कारखान्यांसमोर आहे। साखर कारखाने आर्थिक कोंडीनं चिंतेत आहेत। साखर कारखान्यांचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी राज्य शासनानं पुढाकार घ्यावा अशी मागणी करणाऱ्यांच्या गळ्यातच सत्तेची माळ पडली आहे। मागणी करणं सोपं असतं, पण त्या बरं हुकूम अंमलबजावणी करण्याचं आव्हान कसं असतं आणि ते कसं पेलावं लागतं याचा धडाही नव्या सत्ताधाऱ्यांना मिळणार आहे। ऊस दराचा संघर्षमय बनलेला प्रश्न सोडवणं हे त्यांच्यासमोर पहिलं आव्हान बनलं आहे।